चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महापुराच्या तडाख्यानंतर ऊस गाळप हंगामापुढे प्रश्नचिन्ह। कोल्हापूर सांगलीला बसलेल्या महापुराच्या तडाख्यामुळं जवळपास 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात आला आहे। औद्योगिक क्षेत्राबरोबर कृषी, दुग्ध उत्पादन आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला महापुराचा मोठा दणका बसला आहे। महापुरातील नुकसानीची निश्चित आकडेवारी पुराचं पाणी ओसरल्यानंतरच सांगता येईल असं औद्योगिक क्षेत्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। नदीकाठच्या ऊस शेतीला मोठा फटका बसल्यामुळं आता आगामी ऊस गाळप हंगामापुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 45 साखर कारखाने आहेत। दोन्ही जिल्ह्यात मिळून 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होते। साखर कारखान्यांमध्ये जवळपास 2,161 लाख टन ऊस गाळप होतो, पण महापुराच्या तडाख्यानं साखर उद्योगाचं कंबरडं मोडलं आहे। महापुरात उभ्या ऊस पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। पुढच्या हंगामासाठी तयार असलेला सगळा ऊस पाण्याखाली गेला आहे, त्यामुळं आगामी हंगामात ऊस कमी उपलब्ध होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही साखर कारखान्यांनी आगामी हंगामासाठी मराठवाड्यातील ऊस तोडणी मजुरांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची उचल दिली आहे। त्या साखर कारखान्यांना हे नुकसान सहन करावं लागणार आहे। काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले, ऊस पिकाचं खूप मोठं नुकसान झालं आहे। जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखाने यंदाच्या हंगामात चालणार नाहीत। पश्चिम महाराष्ट्राला 2005 नंतर पुन्हा एकदा महापुराचा तडाखा बसला आहे। सध्या 5 जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित आहेत। आत्तापर्यंत 27 जणांना या पुराच्या पाण्यात प्राण गमवावे लागले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून नागरिकांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच पूरग्रस्त भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यावर सरकारनं भर दिला असून औषधांचा पुरेसा साठा देण्यात आला आहे। आवश्यकता भासल्यास मुंबईहून वैद्यकीय कुमक पाठवण्यात येईल अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अधिकारी शिवाजी पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याचं नुकसान 5,000 कोटींच्या घरात असणार आहे, कदाचित त्यापेक्षाही जास्त नुकसान झालं असणार आहे। संततधार पावसानंतर धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं महाभयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली। सांगलीमध्ये औद्योगिक वसाहती थोड्या उंचीच्या ठिकाणी असल्या तरी नदीकाठच्या गावांना खूप मोठा फटका बसला आहे। घरांचं, प्रापंचिक साहित्याचं, गाड्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, कृषी क्षेत्राबरोबरच धान्य बाजारपेठा, किरकोळ बाजार, दागिन्यांचा बाजार इथं महापुराचा खूप मोठा फटका बसला आहे। नागरी वस्त्यांमध्ये अतोनात नुकसान झालं आहे, त्यात घरांची, वाहनांची मोठी हानी झाली आहे। सरकारनं तातडीनं मदत जाहीर केली पाहिजे, तसंच पूरग्रस्त भागात यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं स्वच्छता करून आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवली पाहिजे।